सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल सैंदाणे बोलतात. आणि सध्या तर परिस्थिती अशी आहे की सुरुवातीला फक्त सिव्हिल हॉस्पिटल किंवा शासकीय रुग्णालयांमध्येच कोविड पेशंट्सवरती ट्रीटमेंट केली जायची, पण आता बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा पुढे आलेत आणि असं असून सुद्धा बेडची संख्या कमी पडायला लागली आहे, लोकांना ऍडमिट करण्यासाठी जागा कमी पडायला लागली आहे.
बरोबर रुद्र, कारण की ट्रेंडच एवढा वाढतो आहे, रोजच्या आकडेवारी आपण बघतो पेशंटची संख्या इतकी वाढते. आणि मेन म्हणजे नाशिककरांना मला एकच सांगणं आहे की शासनाने निकष ठरवून दिले की कुठल्या हॉस्पिटलला कोणी जावं. काय होतं की शासनाने तीन स्तर ठरवून दिले की एक डीसीएस आहे ज्याला आपण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणतो,
बरोबर.
दुसरं असतं डीसीएससी ज्याला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणतो,
ओके.
आणि तिसरा प्रकार असतो सीसीसी ज्याला कोविड केअर सेंटर म्हणतो,
बरोबर.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पेशंटला जवळपास 70% पेशंट असे आहेत की ज्यांना करोनाची लक्षणं देखील नाही पण ते स्टील पॉझिटिव्ह येतात,
ओके.
अशांनी अशा लोकांना शासनाने निर्देश दिला आहे की आपण घरीच होम आयसोलेट व्हावं,
बरोबर बरोबर.
आपल्या घरात आपण वेगळं राहावं, घरच्यांपासून थोडं अंतर ठेवावं,
हो हो हो.
आपल्या जेवणाचे ताटं, पाणी, अंगावरचे कपडे, टॉयलेट बाथरूम हे सगळे शक्यतो सेपरेट ठेवा, जेणेकरून आपल्यामुळे घरच्यांना कोणाला काही त्रास होऊ नये,
बरोबर.
ही एक आहे होम आयसोलेशनचा प्रकार.
नाशिक, या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत आणि आपण कुठंतरी हलगर्जीपणानं वागत आहोत. जर आपण आपल्या वागण्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, हे आपल्या नियर अँड डिअर वन्सच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाही आहे. काही महत्वपूर्ण गोष्टींसंदर्भातली इन्फॉर्मेशन आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्राय तुमच्यासोबत, बजाते राहू.